chinimandi.com पॉडकास्ट.
नव्या पेट्रोल पंपावर इतर इंधनांचाही पुरवठा. अपारंपरिक इंधन पुरवठ्याला चालना मिळावी याचा विचार करून किरकोळ इंधन वितरणाचे नवे धोरण केंद्र सरकारनं प्रसिद्ध केले आहे. या नव्या धोरणानुसार इंधन वितरण करू इच्छिणाऱ्या कंपन्यांना देशभरात किमान 100 पेट्रोल पंप उभारावे लागतील आणि त्यातील 5% पेट्रोल पंप हे दुर्गम भागात असावेत असा नियम केला आहे. यानुसार वितरणाचा परवाना मिळणाऱ्या व्यावसायिकांना आपल्या पेट्रोल पंपावर CNG, जैविक इंधन, LPG, ई चार्जिंग यापैकी एक सुविधा पुरवावी लागेल. सरकारने इंधन वितरणाच्या धोरणात यापूर्वी केलेल्या बदलानुसार प्रत्यक्ष तेल शुद्धीकरण कार्याशी संलग्न नसलेल्या कंपन्यांना देखील हे किरकोळ वितरण करता येईल. वितरणाच्या परवान्यासाठी अर्ज करताना या कंपन्याची मालमत्ता किमान 250 कोटी रुपयांची असणं गरजेचं आहे.